कथेचा हा विषय जो आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा परंतु सहज सुद्धा म्हटला जाईल, कारण या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काहीतरी पर्याय हे हवे असतात आणि आपण काय करायचंय। कित्येक आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये बांधव आहेत की ज्या बांधवांनी आपले अनुभवही आमच्या पुढे मांडले की या व्यसनातून आम्ही कसे मुक्त झालो। एका बांधवानं आम्हाला सांगितलं की आजपर्यंत आमच्या गावामध्ये संत गाडगे बाबा अभियान, स्वच्छता अभियान राबवत असतो आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलं की या अभियानमध्ये आपल्या सगळ्यांनाच खूप सहयोग द्यायचा आहे आणि आम्ही सगळे गावकरी एकत्र आलोत आणि सगळ्यांनी स्वच्छता जी आहे, बाह्य स्वच्छता किंवा परिसर स्वच्छता आहे, घराची स्वच्छता आहे किंवा आपलं गाव स्वच्छ करण्याचा मानस केला, प्रतिज्ञा केली, त्यावेळेला मलाही माझ्या मनामध्ये असा विचार आला की मी काय केलं पाहिजे। आणि त्या बांधवानं सांगितलं की इतकं त्याला तंबाखूचं आणि पानाचं एवढं व्यसन होतं की बस अचानक बसल्या बसल्या ज्याला तो व्यक्ती पान खात होता त्याला त्याची असं डोक्यातून एक अशी आयडिया निघाली की आज आम्ही एवढं व्यसन करत आहोत आणि हीच व्यसन करून तंबाखूच्या पानाच्या पिचकारी आम्ही कुठेही मारत असतो आणि वरती हे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आम्ही करायचं तर हे काय काय केलं पाहिजे। तर उच्चवर्णीय पूर्वीच्या काळामध्ये उच्चवर्णीय लोकांनी कसा एक प्रथा अशी केलेली होती की जे दलित समाजातील आहेत ह्या बांधवांनी जर रस्त्यावरून जर चालायचं असेल तर त्यांनी पाठीमागे खराटा लावायचा आणि आपल्या गळ्यामध्ये एक मडकं बांधायचं का की थुंकायचं असेल तर रस्त्यावरती नाही थुंकायचं त्यांनी तर त्यांनी त्या भांड्यामध्ये थुंकायचं आणि जे काही त्यांच्या पावलांचे ठसे आहेत ते सुद्धा राहता कामाने यासाठी पाठीमागे एक खराटा असायचा किंवा एक झाडू असायचा। तर त्याला वाटलं की त्या आमच्या बांधवांना सांगितलं की असं आपण का करू नये की जर आपल्याला एवढं व्यसन आहे तर आपल्या गळ्यामध्ये आपण एक राहू दे भांड एक मडकं राहू दे परंतु स्टीलचं भांडं बांधूया ताकि आपल्या लक्षात येईल हे की किती आपण रस्त्यावरती थुंकतोय आणि किती पान खातोय। आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला ब्रह्मकुमारी विद्यालयाचा परिचय समजला तो व्यक्ती या विद्यालयामध्ये यायला लागला, सुरुवात केली त्यानं आणि इतकं त्याच्या मनामध्ये एवढी मनोबल एवढं जबरदस्त वाढलं की त्यानं विचार केला की नाही आपण एवढी माणसासारखा माणूस असून सुद्धा जर हे व्यसन करत असू तर याला काहीच अर्थ नाही आणि अतिशय छान पद्धतीनं त्यानं या क्रियेवरती लक्ष ठेवलं की मला व्यसन करायचं नाही, व्यसनातून मला मुक्त व्हायचं आहे, खूप माझी तीव्र इच्छा आहे, कारण कित्येक वेळा मी सोडलेलं आहे पण कित्येक वेळा पकडलेलं आहे व्यसन, पण या वेळेला मात्र मला इतकी शक्ती मिळाला पाहिजे माझ्या मनाला, इतकं मनोबल माझं वाढलं पाहिजे आणि यासाठी त्या व्यक्तीनं राजयोग सुरू केला आणि राजयोग सुरू केल्यानंतर इतका त्याच्यावरती परिणाम झाला की पहा हे व्यसन आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये जर बघायचं झालं डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेला असा पेशंट जातो आम्ही सरळ सांगतो त्यांना की तुम्ही व्यसन सोडा व्यसन सोडा। एक दिवस असं झालं एक तर पेशंटला मी इतकं सांगत होते त्याला की तू व्यसन सोड ह्या व्यसनांच्या मुळे तुझ्या शरीरावरती एवढा परिणाम व्हायला लागलेला आहे, एवढा अशक्त होत निघालेला आहे, तर ती व्यक्ती म्हणजे मला सोडायचं कसं हे सांगा अगोदर। त्याच व्यक्तीला मी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी एक त्याची हिस्ट्री घेतली, पहिल्यांदा पाहिलं काय झालेलं आहे, कशामुळे हा व्यसन करायला लागलेला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याची कौटुंबिक अवस्था पाठीमागची कशी आहे, कोणत्या टेन्शनमुळे त्याने हे व्यसन घेतलेलं आहे, हे सगळं पाहून आम्ही त्याच्यावरती उपचार केले आणि आज जागा येत जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज 5 वर्ष झाली तो बिलकुल कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, तो या ब्रह्मकुमारी विद्यालयाचा रेग्युलर विद्यार्थी बनलेला आहे। सांगायला अभिमान हा वाटतो की केवळ आम्ही डॉक्टरने सांगितलं तर ती लोक व्यसन बंद करत नाहीत, अगदी कॅन्सर झालेल्या व्यक्तीला सुद्धा जर सांगितलं की तू करू नकोस व्यसन तरी सुद्धा ती व्यक्ती बाहेर जाऊन अगदी गुपचूप गुपचूप पद्धतीने का असेना ती केल्याशिवाय राहत नाही, कारण त्याचं मन एवढं कमजोर झालेलं आहे, एवढं दुबळं झालेलं आहे, ज्या शरीराचा मालक हे मन आहे किंवा ही आत्मा आहे तेच आज आत्मा ह्या व्यसनांच्या अधीन झालेली आहे। आणि ज्या वेळेला आम्ही हे त्याला नॉलेज देतो की तू कोण आहे, तू तुझ्या स्वतःवरती तू प्रेम करायला शिक, एखाद्या व्यक्ती ज्यावेळेला स्वतःवरती प्रेम करतो आपल्या घरवाल्यांच्या वरती कुटुंबावरती प्रेम करतो त्यावेळेला ती व्यक्ती बिलकुल ह्या प्रकारचं व्यसन करणार नाही किंवा त्याच्यातून तो मुक्त होण्याचा जरूर आणि जरूर प्रयत्न करेल। तर डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेला असे पेशंट येतात विशेष करून दारू पिणारे लोक येतात तर आम्ही त्यांना ग्लुकोज देतो किंवा सलाइन लावतो, इंजेक्शन्स देतो रक्तवाढीसाठी, अशुद्धपणा निघून जावा यासाठी त्यांना ऍडमिट करून घेतो, त्याचबरोबर त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीमध्ये त्यांना रस आहे, जी कला त्यांना अवगत झालेली आहे, अशा कलांमध्ये सुद्धा त्यांना प्रावीण्य करतो, तर त्याच्यामध्ये त्याचं मन लागावं यासाठी. त्याचबरोबर डॉक्टर ब्लड, एखाद्या व्यक्तीला ब्लड द्यायचं असेल तर ब्लड डोनेट सुद्धा करतात, रक्त सुद्धा त्याला दिलं जातं. पण हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एखाद्या एखादा छान म्युझिक वाजवत असेल किंवा ज्याला संगीत म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो इंटरेस्टेड असेल, तर त्या पद्धतीचे त्याला आम्ही उपचार पद्धती करून देतो किंवा त्याच्यामध्ये मन त्याचं रमवतो. पण असा व्यक्ती ज्याला अशा कॅम्पसमध्ये बाहेर बाहेर पडतो आणि पुन्हा त्या मित्रांच्या संगतीमध्ये जातो, जे पूर्वीचे मित्र त्याचे ज्याला व्यसन करायला शिकवले, त्या मित्रांच्या अधीन गेल्यामुळे पुन्हा तो व्यक्ती करायला लागतो. परंतु आमचा हा स्वतः जसा अनुभव आहे त्या विद्यालयाचा, की कुठेही तुम्ही गेलात, अगदी त्या बिअर बार मध्ये जरी जाऊन बसला तरी तुमचं मनोबल एवढं खंबीर असतं, एवढं पक्क असतं, की ते मित्र तुम्हाला घे म्हटले तरी तुम्ही टच सुद्धा करणार नाही, कारण तुमची मनोदेवता तुम्हाला सांगत आहे की हे आता मला करायचं नाही. म्हणजे एवढं मनोबल या राजयोगाच्या आधारे वाढतं. त्याचबरोबर सिगरेट आहे, अनेकांना डॉक्टर्स हाही पर्याय सांगतात की बाबा तू एक ब्रँड चेंज कर, दुसरे ब्रँड घे, किंवा नंतर एका तासाने घेऊया, नंतर दुसऱ्या एका तासाने घेऊया, एक तास झाल्यानंतर पुन्हा मनाला सांगायचं की बाबा नाही पुन्हा घेऊया, पुढच्या तासाला घेऊया, थांब जरा थोडा वेळ, असं करत एक पोस्टपॉन पद्धत ज्याला म्हणतो आपण, ती करून सुद्धा काही काही लोकांनी व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की काही काही मंडळी असे म्हणतात की मी सिगरेट कशी सोडली, तर एक पूर्ण सिगरेट आहे, तर त्या सिगरेटमध्ये विशेष करून पांढरी आहे, त्याच्यामध्ये पिवळा जो भाग असतो खालचा, तर त्याच्यामध्ये टार आणि निकोटीन जास्त प्रमाणात असतं. तर काही काही मंडळींनी काय केलं, अर्धी अर्धी सिगरेट ओढायची, अर्धी फेकून द्यायची, असं करून पुन्हा एक 10 सिगरेट ओढत होते, पुन्हा 8 वर आले, 7 वर, असं करून 1 वर आले आणि नंतर सोडलं. एक तंबाखू खाणारे लोक आहेत, त्यांनी सुद्धा असेच प्रयत्न केले की बाबा आपण आपल्याला जर खायची अशी एवढी सवयच आहे तर वेलची, ज्याला आपण वेलची, त्याचबरोबर लवंग, हे जे पदार्थ आहेत ते सुद्धा ते तोंडात घालत राहिलेत, त्यामुळे सुद्धा बडीशेप आहे त्या. आणि एवढं जर आपली परिस्थिती खूप छान असेल तर काजू बदाम पिस्ता सुद्धा आपण खाऊ शकता. परंतु या व्यसनांच्या मध्ये जो काही आमचा जास्त वेळ निघाला आहे किंवा शक्ती आमची खर्च व्हायला लागलेली आहे, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपण विविध पद्धतीनं काही काही ठिकाणी आमच्या विद्यालयाचं, ज्या वेळेला ब्रह्मकुमारी विद्यालयाचं गेट टुगेदर होतं आणि अनेक असे प्रोग्राम्स होत असतात, त्यावेळेला सुद्धा आम्ही ज्या वेळेला पब्लिकला असं आव्हान केलं की कोण असं आहे की जो आज ह्या वेळेला, ह्या क्षणाला आपलं व्यसन देईल, दान करेल आम्हाला, कारण दान केलेली वस्तू आम्ही पुन्हा घेत नाही. एखाद्या मंदिरात आपण गेलेले आहोत, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जी दानपेटी असते तिथे 1 रुपया टाकला, दान करतो आपण. परंतु समजा आपल्याला पुन्हा फोन करायचा असेल आणि आपण फोन करण्यासाठी कॉइन बॉक्स कडे गेलो आणि आपल्याला कॉइन नसेल, तर आपण म्हणणार नाही की बाबा त्या मंदिरामध्ये मी 1 रुपया टाकला तर घेऊन येतो मी, नाही. कारण एकदा दिलेली दान वस्तू आपण पुन्हा घेत नाही, कारण ही आमची भारतीय महान संस्कृती आहे. तर ही संस्कृती आम्हाला या ठिकाणी जोपासायची आहे, आम्हाला ही हे दान द्यायचं ईश्वराला की जे काही माझ्या शरीराला, माझ्या समाजाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या भारत देशाला आणि किंबहुना विश्वाला घातक असणार हे जे द्रव्य आहे, तर ते मला सोडायचं आहे. खूप व्यक्ती असं म्हणतात की एखाद्या माणसानं व्यसन सोडलं म्हणून काय फरक पडणार आहे, एवढी लोक आज हजारो लाखो लोक व्यसनाधीन झालेले आहेत, ह्या लाखो करोडो लोकांमध्ये तुम्ही एकट्याने व्यसन सोडलं तर काय फरक पडणार आहे, काही जग बदलणार आहे का? परंतु आमचा हा एक ठाम विश्वास आहे, एक मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रज्वलित करू शकते, पण तीच एक मेणबत्ती जर नाही लावली तर नाही हजार मेणबत्त्या प्रज्वलित होणार. शून्यालाही आहे किंमत, कारण ज्याला एकावरती 1 शून्य येतो त्याला 10 बनतो, दुसरे 0 येतं त्याला 100, 3 शून्य आले तर 1000, 10000 वाढत जात. परंतु त्या शून्याच्या अगोदर म्हटलं जातं शून्यालाही असते किंमत, परंतु त्या शून्याच्या अगोदर ठामपणे निश्चयानं निर्धारानं उभा राहण्यासाठी एखाद्याने तर दाखवावी लागते हिंमत. आणि ही हिंमत दाखवणारे जे राजयोगी आमच्या विद्यालयामध्ये बनले, त्याच्यामध्ये खूप आमच्या बांधवाने हे सांगितलं की नाही, आज मी ठरवलं, निश्चय दृढ प्रतिज्ञा केली परमेश्वरापुढे, परमपिता शिव परमात्म्यापुढे, की परमेश्वराला हे जर मान्य नसेल, कारण ईश्वराने आम्हाला ही जागृती करून दिलेली आहे की तुम्ही एक साधारण व्यक्ती नाही आहात, तर या भारत भूमीमध्ये पुन्हा एकदा देवी देवतांची भूमी निर्माण करणारे तुम्हीच एक आधारस्तंभ आहात, आणि तुम्हालाच श्री लक्ष्मी श्री नारायण प्रमाणे बनायचं आहे, श्री कृष्ण श्री राधे समान बनायचं आहे, कारण यांची भूमी एकेकाळी भारत भूमी म्हणून गायली गेली, आणि ही वंदनीय भूमी आम्हाला पुन्हा जर वंदनीय अशीच जर ठेवायची असेल, तर भारत भूमीसाठी आम्ही एवढं भारत मातेसाठी एवढं छोटस दान करू शकत नाही का? चला आज आपण प्रतिज्ञाबद्ध होऊया की या क्षणाला मी ह्या व्यसनातून मुक्त होईन। पहा, परमपिता परमेश्वर जो आमचा मातपिता आहे, तो सुद्धा काय करेल, इतकी शक्ती देईल, कारण कोणत्याही आपल्या मातपित्याला आपल्या मुलांनी व्यसन केलेलं आणि व्यसनांच्या अधीन होऊन आपला मुलगा आपल्या पुढे मृत्यू झालेला त्या मुलाचा कुठल्याही आई वडिलांना आवडणार नाही। बांधवानो, स्वतःवरती लक्ष ठेवा, स्वतःला चेंज करा, आणि स्वतःला परिवर्तन करण्याची हीच एक सुंदर वेळ आहे, हा एक सुंदर समय आहे। पहा, माझ्या हातामध्ये हा एक रुमाल आहे, हा रुमाल अगदी सहज पद्धतीने मी पकडलेला आहे। असंच दारू आहे किंवा तंबाखू जे तुम्हाला व्यसन लागलेलं आहे, ते पण तुम्ही अगदी सहज पद्धतीने पकडलेलं आहे, पकडताना तुम्हाला अजिबात त्रास झालेला नाही, कारण तुमच्याकडे पैसे नसताना सुद्धा तुमच्या मित्रांना त्यावेळेला तुम्हाला पैसे देऊन किंवा त्याच्या पैशाने तुम्ही ते व्यसन घेतलेलं आहे, किंवा आतापर्यंत अशी अवस्था आहे की त्याने फुकट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे सगळं, परंतु पहा सहज पकडलेलं आहे तुम्ही ते व्यसन। तुमच्या हातामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, तुमच्या मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ते तुम्ही व्यसन सोडू शकता, जसं मी हा रुमाल सोडत आहे। रुमाल सोडणं जसं माझ्यासाठी इतकं सहज गेलं, मी पकडलेलं आहे, मी सोडलं तर मुक्त झाले ना। ज्यावेळेला रामदास स्वामींच्याकडे सुद्धा एक अशी व्यक्ती आली आणि ती म्हणते की स्वामी, एवढं तुम्ही मला छान मार्गदर्शन करता, एवढं समाजाला मार्गदर्शन करता, पण माझे काही केल्या दारू सुटत नाही, काय करू बरं? तर रामदास स्वामी म्हटले, असं का, ठीक आहे, तू उद्या ये माझ्याकडे, बरं, मी शेतामध्ये उद्या जाणार आहे, तू ये। तर त्यावेळेला शेतामध्ये त्यांनी तो व्यक्ती गेला आणि पाहिलं तर काय, स्वामी एका फांदीला असं उलट स्वतःला टांगून घेतलेले आहेत। स्वामीजी, हे काय करायला लागलेले आहात? अरे वाचवा रे वाचवा, मला कुणीतरी वाचवा, स्वामीजी ओरडायला लागले, वाचवा रे वाचवा मला कुणीतरी, कारण या फांदीनं मला खूप घट्ट पकडून ठेवलेलं आहे। तो व्यक्ती इतका हसायला लागला, अहो संपूर्ण जगाला ज्ञान देणारे तुम्ही तत्वज्ञानी, तुम्ही फांदी सोडा ना, तुम्ही फांदी सोडाल तर जरूर त्याच्यातून मुक्त व्हाल। स्वामीने सुद्धा फांदी सोडली, खाली आले आणि त्यांना हाच उपदेश केला की बाबा रे, मला तुला हे सांगायचंय की तू ह्या व्यसनाला पकडलेला आहेस, व्यसनानं नाही तुला पकडलेलं, दारू तंबाखू बिड्या ह्या काय आमच्या मागणं पळत आलेले नाही आहेत की मला घ्या म्हणून, आम्हीच तिथपर्यंत गेलेले आहोत, आम्हीच ते घेतलेले, आम्ही पकडलेलं आहे, तर आमच्यामध्ये ही ताकद आहे। आणि त्या व्यक्तीला सुद्धा ती समज आली आणि त्या क्षणापासून तो व्यक्ती त्यांचा शिष्य बनला। बांधवानो, चला ह्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ईश्वर पिता ह्या क्षणाला, कारण सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग पास होऊन आता एक संगमयुग सुरू आहे, संगमयुग अर्थात कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात, आणि या संगमयुगामध्ये ईश्वर पिता सांगतात की बच्चे छोडो तो छोटे, सोडाल तर सुटेल, तुम्ही सोडलाच नाही, तुम्ही जर घट्ट पकडून बसला तर सुटणार नाही। दे दान तो छोटे ग्रहण, हे जे काम क्रोध लोभ मोह अहंकाराची व्यसना विकार आहेत, आणि त्याचबरोबर तंबाखू दारू गांजा भांग चरस बिडी सिगरेट पान गुटखा ही जी व्यसन आहेत, ह्या व्यसनांना जर आम्ही सोडलं तरच हे सुटणार आहे, अन्यथा नाही। तर या राक्षसापासून व्यसनांच्या मुक्त होण्यासाठी लाखो करोड रुपयाचा जो काही चुराडा आज ह्याच्यामध्ये व्हायला लागलेला आहे, किंवा विशेष आमची ही तरुण पिढी विशेष ह्याच्यामध्ये जी बर्बाद व्हायला लागलेली आहे, ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर याला एकमात्र आणि एकमात्र हाच उपाय आहे, राजयोग। राजयोग ही अशी ही प्रक्रिया, सुंदर प्रक्रिया आहे. योग अर्थात स्वतःला समजणं, मी कोण आहे. योग अर्थात द लवफुल लिंक ऑफ सोल विथ सुप्रीम सोल. अतिशय प्रेमानं स्वतःला एक अति पॉइंट ऑफ लाईट, अति सूक्ष्म ज्योत समजून, आत्मा समजून, परमपिता परमेश्वराची, भगवंताची आठवण करणं, यालाच राजयोग म्हटलेला आहे.
सुख क्षणात संपुल जाईल हो, अंतिम घडीला शरीर संपदा सोबत काही नईल हो। संसाराचे नश्वर सुख क्षणात संपुल जाईल हो, अंतिम घडीला शरीर संपदा सोबत काही नईल हो। परम सुखाचे साधन शाश्वत एक प्रभू शिवराम, करा कर मनात निश्चय ठाम, करा कर मनात निश्चय करण्या पतितात्म्याला शिवगुवर आले हो। पुरुषार्थाने जे जे आत्मे श्रीमत समान झाले हो। पावन करण्या पतितात्म्याला शिवगुवर आले हो। पुरुषार्थाने जे जे आत्मे श्रीमत समान झाले हो। हीच सृष्टी त्यांच्यासाठी होत असे सुखधाम, करह कर मनात निश्चय धाम, करह कर मनात निश्चय धाम। कलयुग जाऊन स्थापन होईल सृष्टीवर सुखधाम, करह कर मनात निश्चय धाम, करह कर मनात निश्चय धाम, करह कर मनात निश्चय धाम, करह कर मनात निश्चय धाम,
करा करा। दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्मा कुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन। प्रस्तुती ब्रह्मा कुमारी।